आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बलिप्रतिपदा तसंच दिवाळी पाडव्याचा सर्वत्र उत्साह. भंडाऱ्यात अनोख्या पद्धतीनं गोवर्धन पूजा. केंद्र सरकारच्या निकषांमुळे कापसाला योग्य भाव मिळत नसल्याची काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची टीका. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांची नागपूरच्या आकाशवाणी केंद्राला भेट. विविध विभागांच्या कामकाजाचा घेतला आढावा. आणि ऑलिम्पिक स्पर्धेत 2 वेळा पदक जिंकणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा याला भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल म्हणून पदोन्नती. आता सविस्तर बातम्या. दीपावलीच्या प्रकाश पर्वातला बलिप्रतिपदेचा सण आज सर्वत्र साजरा होतो आहे. 3 मुहूर्तांपैकी 1 मानल्या जाणाऱ्या या दिवाळी पाडव्याच्या दिवशी नवीन खरेदी किंवा उपक्रमांचा प्रारंभ केला जातो. बलिप्रतिपदेनिमित्त शेअर बाजार आज बंद आहे. आजच्या दिवशी गोवर्धन पूजा देखील केली जाते. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील जांभोरा पालोरा गावात गोवर्धन पूजेची 150 वर्षांपासून चालत आलेली अनोखी परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या परंपरेनुसार ज्या घरात गोधन असेल ते गोधन कुटुंब प्रमुखाला ओलांडून पुढे जातं अशी प्रथा आहे. पूजेच्या आदल्या दिवशी ढाल जागरण कार्यक्रमात गुराखी गाईबैलांच्या मालकांच्या घरी जाऊन बोजारा मागतात आणि घरातील स्त्रिया ढालीचं पूजन करतात. गावातील पशुधनावर रोगराई येऊ नये म्हणून या दिवशी ग्रामदेवतेला साकडं घातलं जातं. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी पाड्यांवर दरवर्षीप्रमाणे यंदाही आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली. मागील 26 वर्षांपासून ते आपल्या घरी दिवाळी साजरी न करता भिंगारा गोमाल चाळीस टपरी उमापूर अशा दुर्गम आणि डोंगराळ भागातील आदिवासींमध्ये जाऊन कपडे आणि मिठाई वाटप करतात. या अनोख्या दिवाळीबद्दल सांगताना ते म्हणाले,
मी आदिवासी बांधवांसोबत इथल्या पाड्यांमध्ये इथल्या वस्त्यांमध्ये गावांमध्ये दिवाळी साजरी करत आहोत. आमच्या जवळचं जे मिष्टान्न आहे ते सामूहिक भोजन ग्रामसभा वैद्यकीय कॅम्प आणि नवीन कपडे हा असा उत्सव साजरा करणं ही आमची पद्धत आणि परंपरा आहे आणि माझं कुटुंब आहे आणि आम्ही सर्व मिळून दिवाळी साजरी करतो.
पाड्यावरच्या दिवाळीत सपकाळ यांच्या समवेत त्यांचं कुटुंबीय देखील उपस्थित होतं. राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत असून केंद्र सरकारच्या निकषांमुळे कापसाला योग्य भाव मिळत नाही अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. नागपुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी महायुती सरकारवर टीका करताना सत्ताधारी आमदारांना 5 कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याचा उल्लेख केला. शेतकऱ्यांसाठी पैसा नाही का असा सवाल देखील त्यांनी केला. राज्यातील आदिवासी आणि मागासवर्गीय विभागांचा निधी वळवला जात असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. तसंच मनसे महाविकास आघाडीत येणार का याबाबत निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल असं वडेट्टीवार म्हणाले. नागपूर शहरातील पडलेला कचरा तुंबलेली गटारं पाणी पुरवठा अतिक्रमणावरील कारवाई महापालिकेतील भ्रष्टाचार तसंच नारा इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय उद्यानासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न नागपूर महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांकडून करण्यात येत असल्याचा आरोप नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे यांनी केला आहे. ते म्हणाले,
आंबेडकर नॅशनल पार्कचं जे आंदोलन आहे ते उद्ध्वस्त करायसाठी कोणाचा प्लॅनिंग होता, याचा सूत्रधार कोण आहे, कोणाच्या मर्जीने तिथे सकाळी 6 वाजता बुलडोजर जातो, भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला अतिक्रमणच्या हाताशी पाठवून सकाळी हे केलेलं कृत्य आहे आणि त्याच्या निलंबनाची मागणी आम्ही करणार आहोत, नाही केली तर या शहरभर आंदोलन पेटवू आम्ही.
संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत तसंच या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावं अशी मागणी त्यांनी आज नागपुरात पत्रकार परिषदेत केली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी आज नागपूरच्या आकाशवाणी केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी नागपूरच्या आकाशवाणी दूरदर्शन पत्रसूचना कार्यालय आणि केंद्रीय संचार ब्युरोच्या कार्यालयांच्या कामकाजाचा आढावा घेतला. आकाशवाणीच्या माध्यमातून जाहिरात संकलनाच्या कार्याला गती देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले तसंच निवृत्ती वेतन संदर्भात त्रुटींचं निराकरण करण्याचं आश्वासन दिलं. याप्रसंगी आकाशवाणी नागपूरच्या अभियांत्रिकी कार्यक्रम आणि वृत्त विभागाचे अधिकारी तसंच पत्रसूचना कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते. दरम्यान आज संजय जाजू यांनी माहिती प्रसारण मंत्रालयाच्या अधीन असलेल्या अमरावती इथल्या आयआयएमसी अर्थात भारतीय जनसंवाद संस्थेच्या बांधकामाचा देखील आढावा घेतला. याप्रसंगी अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा आयआयएमसी अमरावतीचे क्षेत्रीय संचालक डॉ राजेश कुशवाहा उपस्थित होते. जनसंचार आणि पत्रकारिता क्षेत्रात गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे भारतीय जनसंचार संस्थान अमरावतीची बडनेरा इथं प्रस्तावित इमारत 2027 पर्यंत पूर्ण करा असे आदेश माहिती आणि प्रसारण विभागाचे मुख्य सचिव संजय जाजू यांनी दिले. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वस्तू वापरण्याचं आवाहन केलंय. त्याला प्रतिसाद देत बुलडाणा जिल्ह्यातील चिखली शहरातील 90% दिव्यांग असलेले रवींद्र इंगळे यांनी आत्मनिर्भरतेचं उदाहरण घालून दिलंय. विदेशी वस्तूंची खरेदी टाळत त्यांनी स्वतः मातीच्या पणत्या, वाती तसंच पूजन साहित्य तयार करून स्वदेशी वस्तूंचा स्टॉल सुरू केलाय. आत्मनिर्भर भारताचा नारा देत त्यांनी जनतेला भारतीय वस्तू खरेदी करण्याचं आवाहन केलंय.
वाती बनून स्वतःचा स्टॉल उभा केलेला आहे, जेणेकरून आपल्या महाराष्ट्र सरकारने स्वदेशी मालाचा नारा दिला आहे, अभियान राबवते, त्याला मी एक प्रोत्साहन म्हणून मी स्वतः स्वदेशी माल घ्यावा असं माझं या उद्योगाच्या माध्यमातून जनतेला सांगणं आहे.
विशेष म्हणजे या विक्रीतून मिळणाऱ्या नफ्याचा काही भाग ते मुख्यमंत्री सहायता निधीला दान करणार आहे. जीएसटी दरात झालेल्या कपातीमुळे बाजारपेठेत तेजी दिसत आहे. ऐकूया याबाबत आमच्या प्रतिनिधीकडून.
भारतातील किरकोळ विक्री क्षेत्रानं यावर्षी नवरात्र ते दिवाळी दरम्यान सणासुदीच्या हंगामातील सर्वाधिक विक्री नोंदवली आहे. यामध्ये अभूतपूर्व 5,40,000 कोटी रुपयांच्या वस्तू आणि 65,000 कोटी रुपयांच्या सेवांची उलाढाल झाली. अखिल भारतीय व्यापारी महासंघानं केलेल्या देशव्यापी सर्वेक्षणात याच कालावधीत एकंदर उलाढाल गेल्या वर्षीच्या तुलनेत 85% वाढल्याचं दिसून आलं आहे. प्रामुख्यानं जीएसटी दरांमध्ये घट झाल्यामुळे ही वाढ झाली आहे. मिठाई, गृह सजावट, पादत्राणं, तयार कपडे आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमती सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यात आल्या आहेत आणि त्यामुळे खरेदीचा वेग वाढला आहे. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी नम्रता फलके.
ज्येष्ठ अंतराळ शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ एकनाथ चिटणीस यांचं आज सकाळी पुण्यात निधन झालं. ते 100 वर्षांचे होते. इस्रोच्या जडणघडणीत त्यांची मोलाचं योगदान होतं. डॉ होमी भाभा यांच्यासह भारतीय अवकाश कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या शास्त्रज्ञांमध्ये त्यांचा समावेश होतो. देशातला इन्सॅट हा पहिला दूरसंचार उपग्रह बनवण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. ऑलिम्पिक स्पर्धेत 2 वेळा पदक जिंकणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा याला भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्ली इथं हा समारंभ झाला. त्यांनी नीरज चोप्रा याच्या लष्करी गणवेशावर नवीन पदाचं चिन्ह लावून त्याला अधिकृतपणे बढती दिली. ऑगस्ट 2016 चोप्रा याला भारतीय सैन्यात नायब सुभेदार पदावर ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर म्हणून रुजू करण्यात आलं होतं. त्याला मिळालेला अर्जुन पुरस्कार आणि खेलरत्न पुरस्कारांनंतर 2021 सुभेदार पदावरही बढती मिळाली होती. 2022 भारतीय सैन्यातर्फे परम विशिष्ट सेवा पदक देण्यात आलं, तसंच सुभेदार मेजर पदावरही बढती देण्यात आली. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान 3 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना उद्या ऑस्ट्रेलियातील अॅडलेड इथं मैदानावर होणार आहे. पर्थमध्ये झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 7 गडी राखून पराभव केला होता. या मालिकेत भारतीय संघ 1-0 असा पिछाडीवर आहे. उद्याचा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा सामना उद्या न्यूझीलंडच्या संघासोबत होणार आहे. स्पर्धेतील पहिले 2 सामने जिंकून भारतीय महिला संघानं चांगली सुरुवात केली होती, परंतु त्यानंतरचे 3 सामने गमावल्यामुळे भारतीय संघ अडचणीत आलाय. त्यामुळे पुढचे 2 सामने त्यांना जिंकावेच लागतील. मराठवाडा आणि विदर्भाचा काही भाग वगळता राज्याच्या बहुतांश भागासाठी हवामान विभागानं आज आणि उद्यासाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय. या काळात राज्यात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. बलिप्रतिपदा तसंच दिवाळी पाडव्याचा सर्वत्र उत्साह. भंडाऱ्यात अनोख्या पद्धतीनं गोवर्धन पूजा. केंद्र सरकारच्या निकषांमुळे कापसाला योग्य भाव मिळत नसल्याची काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची टीका. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांची नागपूरच्या आकाशवाणी केंद्राला भेट. विविध विभागांच्या कामकाजाचा घेतला आढावा. आणि ऑलिम्पिक स्पर्धेत 2 वेळा पदक जिंकणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा याला भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल म्हणून पदोन्नती. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.